यहेस्केल अध्याय 17. परमेश्वराचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, मानवाच्या मुला इस्रायलाच्या घराण्याला कोडे सांग आणि दाखला सांग की परमेश्वर देव तुम्हास सांगत आहे, एक मोठा गरुड मोठ्या पंखासह आणि लांब दातेरी चाकासह व पिसाऱ्याने परिपूर्ण आणि ते बहुरंगी आहेत, ते लबानोन पर्वतावर गेला व त्याने गंधसरूची फांदी मोडून टाकली, त्यांच्या फांदीचा शेंडा मोडून टाकला आणि त्यास कनानात घेऊन गेला, त्यास व्यापाऱ्यांच्या शहरात लावले. त्याने त्यातले काही बीज घेतले आणि पेरणी करण्यासाठी तयार भूमीत जेथे विपुल पाणी होते तेथे वाळुंजासारखे लावले. मग त्याची वाढ होऊन द्राक्षाच्या झाडाच्या फांद्या पसरल्या व गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मूळ त्याकडे वाढ झालेले होते. पण तेथे अजून एक मोठा गरुड असून मोठे पंख आणि पिसारा असलेला होता. आणि पहा, या द्राक्षलता गरुडाकडे झुकलेली असून व त्याच्या फांद्याही गरुडाकडे पसरलेल्या होत्या. त्यास रोपण केल्यापासून त्यास विपुल पाणी घातले होते. त्यास सुपीक जमिनीत विपुल पाण्याजवळ रोपण केलेले होते. त्यामुळे त्याच्या फांद्या बहरल्या आणि ते फलदायी झाले. त्यातून उत्तम दर्जाची द्राक्ष आली. हे घडेल का? लोकास असे सांगा, परमेश्वर देव हे म्हणतो, त्याचे मूळ उपटून टाकू नका आणि त्याची फळे तोडू नका. त्यांची वाढ सुकून जाईल. कोणतेही बाहुबल कोणताही जनसमुदाय त्यास उपटून टाकणार नाही. मग पहा, त्यास रोपण केल्यावर त्याची वाढ होईल, ती सुकून जाणार नाही. जेव्हा पूर्वेकडील वारा त्यास स्पर्श करेल, ते आपल्या जागेत पूर्ण वाळून जाईल. मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला, बंडखोर घराण्याशी बोल, या गोष्टी काय आहे ते तुला माहीत नाही का? पहा, बाबेलचा राजा यरुशलेमकडे येईल, त्यांचा राजा आणि राजपुत्राला घेऊन बाबेलेत जाईल, मग राजवंशाला घेऊन जाईल, त्यांच्याशी करार करेल आणि त्यांना शपथेखाली घेऊन येईल आणि भूमीतील बलवानांना सोबत घेऊन जाईल, मग राज्य रस्ताळाला जाईल, मग उंच पातळी गाठणार नाही, त्याचा करार मान्य करूनच भूमीवर वावरता येईल. पण मिस्र्यांनी त्यास घोडे व बहुत लोक द्यावेत, म्हणून तो आपला राजदूत पाठवून त्यांच्याविरुद्ध बंड करेल. तो यशस्वी होईल का? या गोष्टी करण्याची सुटका होईल का? जर तो कराराचे उल्लंघन करेल, त्याचे सुटका होईल का? माझ्या जीवितांचे शपथ, असे परमेश्वर देव जाहीर करतो, तो निश्चित राज्याच्या भूमीत मरेल, ज्याने त्यास राजा केले, ज्या राजाने करार केला, ज्याने त्यास तुच्छ लेखून करार मोडला, तो बाबेलाच्या मध्यवर्ती ठिकाणी मरेल. फारो आपल्या पराक्रमी बाहुबलाने अनेक लोकास जमवेल, युद्धाने त्यांचा बचाव होणार नाही. जेव्हा बाबेलच्या पर्वतावर वेढा बुरुज बांधतील आणि अनेकांचा धुवा उडवण्यासाठी ते बुरुज पाडून टाकतील, करार मोडून राजाने शपथेला तुच्छ लेखले. पहा, तो आपल्या हाताने वचनप्राप्ती करेल, पण त्याने जे केले त्यासाठी तो निभावणार नाही. यास तो परमेश्वर देव असे सांगतो, जसे मी शपथेने म्हणतो त्याने करार मोडला आणि तुच्छ लेखले, म्हणून मी त्याच्या माथी शासन आणीन. मी आपले पाश त्याच्यावर टाकीन, त्यास पारध म्हणून पकडेन, मग त्यास बाबेलात नेईन आणि शासन अंमलात आणीन. जेव्हा त्यांनी देशद्रोह केला व माझ्याशी विश्वासघात केला आणि त्याच्या बाहुबलाचे सर्व शरणस्थान तलवारीने मोडले गेले आणि जे उरलेले सर्व दिशेने विखुरले गेले आहे, मग तुला कळेल मी परमेश्वर देव आहे. मी जे बोललो ते घडेल, परमेश्वर देव हे म्हणतो. मग मी स्वतःला देवदार झाडाच्या उंच ठिकाणी घेऊन जाईल आणि मी त्याचे रोपण करेल व त्यांच्या फांद्या तोडल्या जातील व मी स्वतःला उंच स्थानी स्थापील. मी त्यांना इस्रायलाच्या पर्वतावर रोपण करेल व त्यांना फांद्या फळे येतील आणि ते देवदार झाडाचे उदात होतील, म्हणून पंखाचे पक्षी त्याखाली राहतील, ते त्यांच्या फांद्यामध्ये घरटे करतील. मग सर्व झाडाच्या पक्ष्यांना कळेल की मी परमेश्वर देव आहे. मी उंच झाड खाली आणेन, मी लहान झाडाला उंच करीन, मी सुकलेल्या झाडाला पाणी देईन, कारण मी त्यांच्यावर वारा वाहून वाळवले आहे. मी परमेश्वर देव आहे. मी जे जाहीर केले आहे ते घडेल.